चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनियात किबो शुगर बंद होणार, 500 लोकांची नोकरी धोक्यात। किबो शुगर अँड एलाइट इंडस्ट्रीजनं व्यवसायातील प्रतिकूलता पाहून आपला रिफायनरी सेक्शन बंद करण्याचं ठरवलं आहे। हा कारखाना बंद झाला तर 500 लोकांची नोकरी धोक्यात येणार आहे। किसुमू येथील कारखानदारांचा असा दावा आहे की सरकारनं बनवलेली पद्धत अतिशय खराब आहे। कारखान्याचे प्रबंध निदेशक भिरे छाटे यांनी सांगितलं की ते पहिल्यापासूनच या इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याच्या चर्चेत आहेत। छाटे म्हणाले, गेल्या 4 वर्षात कारखान्यातील गुंतवणूक वाढलेली नाही, कोणत्याही व्यवसायासाठी ही गोष्ट चांगली नाही। किसुमूचे गव्हर्नर प्राध्यापक पीटर आनंग न्योंगो यांनी प्रबंधनातून बाहेर पडू नये याबाबत समजूत काढण्यासाठी कारखान्याचा दौरा केला। न्योगो यांनी सांगितलं की ज्यामध्ये एक डिस्टिलरी, पेपर प्लांट, गॅस प्लांट आणि एक साखर कारखाना पूर्ण क्षेत्रातील गुंतवणुकीचं सर्वात मोठं केंद्र आहे, इथं गुंतवणूक करणं गरजेचं आहे। ते म्हणाले, आम्ही आर्थिक क्षेत्र बनवण्याबाबत बोलू शकत नाही कारण आता आम्ही येथून बाहेर पडत आहोत। साखर कारखान्यावर अनेक न्यायालयीन प्रकरणं आहेत आणि अटक देखील झाली आहे, यामुळे संचालनाला धोका आहे। या वर्षाच्या सुरुवातीला किसुमूच्या उच्च न्यायालयानं या कारखान्याच्या संचालनावर बंदी घातली होती। कारखान्यावर पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचा आरोप होता।